चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस थकबाकी भागवण्यासाठी साखर कारखाने बँकेकडून घेणार मदत। उत्तर प्रदेशमध्ये आर्थिक तंगीमुळे अडचणीत आलेले सहकारी साखर कारखाने आगामी 2020-21 सीझनमध्ये ऊसाच्या गाळपादरम्यान शेतकऱ्यांची ऊस थकबाकी भागवण्यासाठी बँकांकडून जवळपास 3,650 करोड रुपये मदत घेतील। उत्तर प्रदेशमध्ये 24 राज्य नियंत्रित सहकारी साखर कारखाने आहेत। सहकारी समितींकडून या हंगामात घेण्यात येणारे 3,650 करोड रुपयांचे कर्ज कॅश क्रेडिट लिमिट गेल्या गाळप 2019-20 हंगामात घेतलेल्या 3,221 करोड रुपयांच्या तुलनेत 13% अधिक आहे। दरम्यान सहकारी क्षेत्रातील बँकांकडून सहकारी कारखान्यांद्वारा प्राप्त करण्यात येणारे एकूण 3,650 करोड रुपये रोख कर्ज सुविधेसाठी राज्य सरकार गॅरंटर म्हणून काम करेल। या आशयाचा एक प्रस्ताव अलीकडेच यूपी कॅबिनेटने मंजूर केला होता।